करतो हा
काम करून ते बोजे उचलून त्याच्यावरती आई गाणं म्हणते आपलं घाम गळतो लाखाचा पैसा नाही मुंबई शहरात असं झाडाला पैसा नाही असं ते गाणं म्हणजे रचलं स्वतःहूनच रचलं आणि तुम्ही ते एक मूवी काय म्हणता होता माझ्या मी ऐकली नव्हती की बंधूला बंधू कानवड बहिणीला देत होती काय म्हणलं
ते गल्ली गल्ली निनळ
मुंबई शहरामध्ये गल्लू गल्ली नळ सख्यापाशी बहिण सख्या भावापाशी बहिण घेते खानवळ ते एक नाजून एक दुसरी
चांगली गल्लू गल्ली निघाला
गल्ली गल्लीला गल्लास
माझ्या आई बाळांचा कुठं करून मी त्याला सांगा
सांगा सांगा सांगा आता सांगत होते ते सांगा
म्हणून सांगा
गिरणीच्या शब्द म्हणतात ना भरपूर आता मी जोडी ते तुला गिरणी नारीला ताई तर माझा बंधू सका अखंड बारीला
तुम्ही जोडी ते तुला गिरणी बाईला गिरणीची लय म्हणजे गिरणीत लोक असायचे ना पहिले नाही मेलमध्ये कपड्याच्या धान्याच्या ह्याच्या त्याच्या तुम्हाला तुमच्या ध्यानात येत असेल